योब अध्याय 14. मानव स्त्री पासून जन्मलेला आहे. आपले आयुष्य अगदी कमी आणि कष्टाने भरलेले आहे. तो फुलासारखा फुलतो व खुडल्या जातो. त्याचे आयुष्य छायेसारखे आहे. ती थोडा वेळ असते आणि नंतर नाहीशी होते. आशाकडे तुझे डोळे लागतील काय? आशा मला तू आपल्या न्यायसनासमोर नेतोस काय? अशुद्धतातून शुद्ध पदार्थ कोण काढील? कुणीही नाही. मनुष्याचे आयुष्य मर्यादित आहे. मनुष्याने किती जगायचे ते तूच ठरवतोस. तूच त्याची मर्यादा निश्चित करतोस आणि ती तो बदलू शकत नाही. तू त्याचवर नजर ठेवणे बंद कर, म्हणजे त्यास शांती मिळेल. मजूर जसे रोज भरतो तसे त्यास त्याचे दिवस भरू दे, म्हणजे तो आनंद पावेल. वृक्षाला तोडून टाकले तरी त्याच्या बाबतीत आशा असते. ते पुन्हा वाढू शकते. त्यास नवीन फांद्या फुटतच राहतात. त्याची मुळे जरी जमिनीत जुनी झाली आणि त्याचे खोड जमिनीत मरून गेले तरी ते पाण्याने पुन्हा जिवंत होते आणि त्यास नवीन रोप्यासारख्या फांद्या फुटतात. परंतु मनुष्य मरतो आणि तो संपतो. खरोखर मनुष्य मरतो तेव्हा तो कोठे जातो? जसे तलाव पाण्याशिवाय सुकून जातात, तसे नदी पाण्याशिवाय आटते. मनुष्य मरतो तेव्हा तो झोपतो आणि पुन्हा कधी उठत नाही. आकाश नाहीसे होईपर्यंत मरण पावलेला मनुष्य उठणार नाही. मनुष्य प्राणी त्या झोपेतून कधी जागा होत नाही. तू मला अधोलोकापासून लपव, संकटापासून वाचव आणि तुझा राग निवळेपर्यंत तू मला तेथे लपवावेस. नंतर तू माझी मदत नियमित करून माझी आठवण करशील तर किती बरे होईल. मरण पावलेला मनुष्य पुन्हा जिवंत होऊ शकतो का? मी माझी सुटका होईपर्यंत वाट बघत राहीन. तू मला हाक मारशील आणि मी तुला उत्तर देईन. मग जे तू मला निर्माण केलेस तो मी तुला महत्वाचा वाटेन. पण सध्या तू माझे प्रत्येक पाऊल मोजित आहेस व माझ्या प्रत्येक पापावर नजर ठेवित आहेस. तू माझी पापे एखाद्या पिशवीत बांधून ठेवली आहेत. माझे पाप झाकून ठेवले आहेस. डोंगर पडतात आणि नष्ट होतात. मोठे मोठे खडक जागीच फुटतात. खडकावरून वाहणारे पाणी त्यांची झीज करते. पुरामुळे जमिनीवरची माती वाहून जाते. त्याचप्रमाणे मनुष्याची आशा नष्ट होते. तू नेहमीच त्याचा पराभव करतोस. तू तेथून निघून जातोस. तू त्यास दुःखी करतोस आणि त्याला मरणासाठी सोडून देतो. त्यांच्या मुलांना बहुमान प्राप्त झाला तर ते त्यास समजत नाही. त्याच्या मुलांनी काही चुका केल्या तर त्या त्यास कधी दिसत नाहीत. फक्त त्याच्या स्वतःच्या शारीरिक दुःखाचीच जाणीव असते आणि त्यांचे अंतर्याम केवळ स्वतःसाठी रडते.